नमस्कार मित्रांनो, रेडवी ड्रीम शो मध्ये आपलं स्वागत आहे. मी गौरव तुमच्यासाठी घेऊन येते मराठी पॉडकास्ट. आज मराठी भाषा दिवस आहे आणि तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी पॉडकास्ट क्रिएट करण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्यासाठी मराठीमध्ये पॉडकास्ट क्रिएट करणार आणि करत राहणार. मला आशा आहे की तुम्ही माझ्या पॉडकास्टला लाईक करणार, आवडणार तुम्हाला हा पॉडकास्ट. खरं तर आता मी सांगायला पाहिजे की मी ह्या पॉडकास्ट कोणत्या टॉपिकवर करणार आहे. तर माझे टॉपिक आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ट्रॅव्हल कसं करायचं, महाराष्ट्रामध्ये प्रवास कसा करायचा, महाराष्ट्रामधले पर्यटन स्थळं, महाराष्ट्रामध्ये कोणकोणते ठिकाण असे चांगले आहे की तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्राची भाषा, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची ओळख, ह्या सर्व गोष्टी ह्या पॉडकास्टवर डिस्कस होणार, ते पण मराठीमध्ये. सोबतच या पॉडकास्टवर मोटिवेशनल स्टोरीज, टेस्टिमोनियल स्टोरीज अँड व्लॉगिंग स्टोरीज, व्लॉगिंग इन ऑडिओ फॉर्मॅट, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळणार. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले त्यांनी कसे बांधले, केव्हा बांधले, किती बांधले, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे कळणार आणि तुम्हाला याची माहिती मिळणार. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे योद्धा होते, आहे आणि राहणार. त्यांची बराबरी कुणीच नाही करू शकत हो. त्यांनी जे किल्ले बांधले ते कमी कालावधीत जास्त किल्ले बांधले त्यांनी. त्याच किल्ल्याचा अभ्यास आपण या पॉडकास्टवर करणार आहे, तुम्हाला त्या किल्ल्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. किल्ले कसे बांधले, केव्हा बांधले, ह्या सर्व गोष्टी इथे कव्हर केल्या जाईल. सोबतच इथे काही सक्सेसफुल लोकांचे इंटरव्ह्यूसुद्धा घेतल्या जाईल या पॉडकास्टवर. जसजसा आपला पॉडकास्ट जास्त ग्रो होणार, वाढणार, पॉडकास्टची रीच वाढणार, तसतसे तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट या पॉडकास्टवर येणार. तुम्ही नवीन नवीन ऑडिओ ऐकणार, तुम्हाला आनंद येईल हा पॉडकास्ट ग्रो केल्यावर. मला माहिती आहे की तुम्ही पण एक्साइटेड आहात हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी, मी पण एक्साइटेड आहे हा पॉडकास्ट क्रिएट करण्यासाठी. आय होप यू लाईक माय पॉडकास्ट. थँक्यू सो मच लिसनिंग माय पॉडकास्ट. प्लीज गिव युअर फीडबॅक, युअर फीडबॅक हेल्प्स मी टू इम्प्रूव्ह. मित्रांनो, तुम्ही मला फीडबॅक द्या, तुमचा फीडबॅक मला मदत करेल मला इम्प्रूव्ह होण्यासाठी. तर प्लीज तुम्ही मला फीडबॅक द्या आणि धन्यवाद माझा पॉडकास्ट ऐकल्याबद्दल. अँड थँक्यू सो मच. Okay, bye.